अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
नमस्कार, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, भारताचं संविधान आणि संसदेमध्ये पारित होणारे केंद्रीय अधिनियम महाराष्ट्रातील मराठी भाषकांसाठी महाराष्ट्र राज्याची राजभाषा असलेल्या मराठीमध्ये उपलब्ध करून देण्याची महत्त्वाची जबाबदारी असते आणि ती भाषा संचालनालय पार पाडतं। नेमकी ही प्रक्रिया काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत असलेल्या भाषा संचालनालयातील सहाय्यक भाषा संचालक संतोष गोसावी सर यांना निमंत्रित केलं आहे। नमस्कार गोसावी सर।
नमस्कार
सर। भारताचे संविधान आणि केंद्राचे कायदे जे असतात ते मराठीत करण्याची ही जी प्रक्रिया आपल्या ऑफिसमार्फत केली जाते किंवा संचालनालयामार्फत केली जाते, तर ही प्रक्रिया नेमकी काय असते?
ही अत्यंत जटिल आणि क्लिष्ट स्वरूपाची प्रक्रिया असते। 1 मे 1960 महाराष्ट्र राज्य आपलं निर्माण झालं आणि लगेचच 6 जुलै 1960 भाषा संचालनालयाची निर्मिती झाली। केंद्रात जे कायदे प्रसृत होतात किंवा पारित होतात ते इंग्रजी भाषेत आणि हिंदी भाषेत होतात। संसदेमध्ये आपण पाहतो TV मध्ये तर ते इंग्रजीत होतात आणि भारताचं संविधान हे देखील इंग्रजीमध्ये तिथून केलं जातं, पण आपल्या राज्यातील लोकांना हे मराठीत उपलब्ध झालं पाहिजे म्हणून जो 1964 महाराष्ट्र राजभाषा अधिनियम आहे त्या अधिनियमानुसार ते आपल्याला मराठीत करावे लागतात। त्यामध्ये असं असतं की केंद्रामध्ये जे अधिनियम पारित होतात त्याची एक सूची केली जाते। राजभाषा खंड नवी दिल्ली हे जे कार्यालय आहे त्यांच्याकडनं एक यादी केली जाते दरवर्षी आणि ती सर्व राज्यांना पाठवली जाते, अधिनियमांची सूची, त्याला प्राथम्य सूची असं म्हणतात, म्हणजे आपली प्रायोरिटी लिस्ट असं त्याला म्हणतात। आणि मग त्याच्यानुसार म्हणजे ते असं ठरवतात की कुठले अधिनियम प्रादेशिक भाषांमध्ये गरजेचे आहेत, तर अशी एक प्रायोरिटी लिस्ट प्राथम्य सूची ते आपल्या सर्व राज्यांना पाठवतात आणि ती आपल्या राज्यामध्ये आल्यानंतर भाषा संचालनालयाकडे पाठवली जाते आणि एक वर्षभरासाठी भाषा संचालनालयाला सांगितलं जातं की ह्या केंद्राच्या अधिनियमांचा आपण मराठीमध्ये अनुवाद करा आणि मग त्याची विधीक्षा, विधीक्षा म्हणजे सूक्ष्मपणे कायदेशीर दृष्टिकोनातून तपासणी, त्याच्या विधीक्षेसाठी म्हणजे मराठीचा जो अनुवाद आहे तो याची विधीक्षा करण्यासाठी आपण तो दिल्लीला तो अधिनियम पाठवतो आणि दिल्लीला त्याची विधीक्षा केली जाते, ज्याला वेटिंग असं इंग्रजीमध्ये म्हणतात। तिथेही मराठी भाषा आपला विभाग आहे, राजभाषा खंड आहे, तिथे मराठीचं काम बघणारी आपली माणसं आहेत आणि ते कायदेशीर दृष्टिकोनातून सूक्ष्म तपासणी प्रत्येक अधिनियमाची करतात आणि मग त्याच्यानंतर त्याची एक बैठक लावली जाते, त्याला कार्यकारी गटाची बैठक असं म्हणतात आणि त्या बैठकीला आपल्याला बोलावलं जातं आणि त्या बैठकीमध्ये 14 भाषांचे अधिकृत असे अधिकारी आलेले असतात आणि त्यांच्या सगळ्यांच्या समोर आपल्या मराठीच्या अनुवादामध्ये आपण कुठले शब्द वापरलेत कुठले नाही याची पडताळणी केली जाते, चर्चा केली जाते आणि मग त्याला मान्यता मिळते आणि मग त्यानंतर तो अनुवाद आपण त्याच्या ॲज्युअरलेड प्रती तयार करतो, म्हणजे महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे सहीला आपण ते मान्यतेसाठी ते पाठवतो। महामहिम राष्ट्रपती यांची मान्यता मिळाल्यानंतर त्यांची मोहर उमटल्यानंतर ते पुन्हा आपल्याकडे येतात आणि मग आपण भारताचे राजपत्र नावाचं जे गॅझेट आहे शासकीय जे आपण प्रेसमधनं छापतो त्या गॅझेटमध्ये त्यांना प्रसिद्धी देतो। गॅझेटमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पुस्तकाच्या स्वरूपात लोकांसाठी अतिशय कमी किमतीमध्ये आपण ते उपलब्ध करून देतो आणि अशाच पद्धतीने आपण संविधानाची छपाई करत असतो, तर अशा प्रकारे लोकांना उपलब्ध होईल असं हार्ड कॉपी म्हणजे पुस्तकी प्रत आणि शिवाय संगणकीय प्रत अशा दोन्ही पद्धतीने आपण केंद्राचे कायदे आणि भारताचं संविधान हे लोकांसाठी उपलब्ध करून देत असतो।
म्हणजे सर्वसामान्यांना आपल्या मातृभाषेतून ते लवकर कळण्याचा एक मोठं उद्दिष्ट यामध्ये साध्य होत असतं.
तेच मुख्य प्रयोजन आहे की लोकांना आपल्या भाषेत हे सगळे कायदे कळले पाहिजे. म्हणजे आता फौजदारी कायदे आहे हे कळले पाहिजेत, कारण हे लोकांना लागणारे कायदे आहेत.
काम करताना ह्या भाषा संचालनालयामध्ये तुमच्याकडे खूप मोठी आव्हानं येत असतील, कारण की ते इंग्रजीतून मराठीत करणं आणि त्याचा चपकल अर्थ निघणं तो लोकांपर्यंत जाणं, तर मग ही आव्हानं कोणती आहेत?
अगदीच आव्हानं आहेतच. आव्हानं भाषा संचालनालयासमोर ही काय प्रक्रिया पार पाडत असताना येत असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुवादकांची आपली संख्या, ही संख्या थोडी कमी पडते, पण आव्हानांवर आपण मातही करतो आहोत आणि आपण त्याच्या दृष्टीने कामही करतो आहोत, तर ही संख्या बरेच वर्ष रिक्त असल्यामुळे आपल्याला अनुवादकांची संख्या जितकी जास्त तेवढं हे काम वेगाने होऊ शकतं. त्याच्यानंतर अनुवादकांना प्रशिक्षण हे देखील फार महत्त्वाचं मला वाटतं की ह्या प्रकारचं प्रशिक्षणही त्यांना देणं गरजेचं आहे. आणि आता आपलं प्रशिक्षण धोरण जे आपण राबवतो आहोत राज्य शासनाचं त्यामध्ये खूप चांगला आता याच्यामध्ये आम्हाला मंच मिळतो आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला हे प्रशिक्षणाची देखील आम्ही सोय आता करतो आहोत. आपण मैसूरलामध्ये CIIL प्रशिक्षण आपल्या अनुवादकांना दिलं, जेणेकरून त्यांना सगळ्या ह्या गोष्टी माहीत होतील. डिजिटलायझेशनचा वेग थोडा कमी पडत होता, पण आता तोही आपण सगळ्या गोष्टी डिजिटल करण्याच्या मागे आपण लागलेलो आहोत. तर तेही आव्हान आपण आता संपुष्टात आणण्याचं आमचं काम चालू आहे. आणि न्यायव्यवहार कोश नावाचा एक कोश, म्हणजे ही जी कायद्याची भाषा आहे मराठीतली, ही बनवण्याचं, ही परिभाषा निर्माण करण्याचं काम देखील भाषा संचालनालयाने 1960 करतं आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अधिनियम करताना काही शब्द आपण ठरवून घेतले, परिभाषा तयार केलेली आहे, तर त्याचा एक न्यायव्यवहार कोश देखील आपण केलेला आहे. आणि तो अत्यंत उपयुक्त असा कोश आपण केला आहे, जो न्यायालयांमध्ये वापरला जातो, अधिवक्ता प्रशिक्षणांमध्ये वापरला जातो, विद्यार्थी वापरतात. तर असा कोश देखील अजून अद्ययावत कसा होईल याकडे आमचं आता बारकाईने लक्ष आहे. ही छोटी मोठी आव्हानं आपल्या समोर आहेत.
मग ह्या परिभाषा कोशांचा देखील म्हणजे बोलीभाषेत किंवा न्यायालयाच्या ज्या वेगवेगळ्या केसेसमध्ये वापर होतोय?
अगदीच होतो. आणि मुख्य म्हणजे ही परिभाषा आहे ती ठरलेली आहे, ती लोकांसाठी आपण लोकांना समजण्यासाठी आहे, ती केवळ लोकांना समजावं म्हणून. त्याच्यामध्ये आपण बोलीभाषेतले शब्द घालू शकत नाही, परिभाषेला त्याचं एक ठरवून दिलेलं असतं
की विशिष्ट
शब्द असतात की ती त्या परिभाषेतच ती बसवायची असतात.
मग ती प्रचलित झाली आहे.
आणि हे भाषा संचालनालयाचं खूप मोठं योगदान आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या प्रचलित केलेल्या आहेत आणि आज रुळल्या आहेत अगदी व्यवस्थित.
आता या प्रक्रियेमध्ये आधुनिक तंत्रज्ञान किंवा कृत्रिम प्रज्ञा म्हणतो आपण AI, याचा वापर कसा होतोय आत्ता सध्या आणि भविष्यात पण तो कसा होऊ शकेल याविषयी जरा थोडक्यात सांगा.
होय, आता कृत्रिम प्रज्ञा वापरणं आता आवश्यकच झालेलं आहे, त्याशिवाय आपण आता पुढे जाऊ शकणार नाही पुढे भविष्यामध्ये देखील. आणि आमच्या क्षेत्रावर देखील याचा परिणाम नक्कीच झालेला आहे आणि आम्ही आता त्याला सुसंगत असं काम करतो आहोत. आता Gemini-सारखे टूल्स आहेत किंवा ChatGPT-सारखे टूल्स आहेत, हे आम्हाला उपयुक्तच आहेत आमच्या. परंतु काय होतं आहे की जोपर्यंत कृत्रिम प्रज्ञा जी आहे ही कृत्रिम आहे, त्याला मानवी स्पर्श नाही आहे, ती कृत्रिम आहे, आपण सगळ्यांनी मिळून तयार केलेली आहे. मग आपली जी परिभाषा आहे ही परिभाषा जोपर्यंत कृत्रिम प्रज्ञेचा जो कॉर्पस आहे, म्हणजे जी पूर्ण त्यांची डिक्शनरी आहे, त्यामध्ये ही आपली परिभाषा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत चपखल असं अनुवाद हा कृत्रिम प्रज्ञा वापरून येऊ शकत नाही किंवा ते आपल्याला तेवढी मदत कृत्रिम प्रज्ञा करू शकत नाही. तर आम्ही त्या दृष्टीनेही आता काम करतो आहोत. सर्वोच्च न्यायालयाने एक सुवास प्रणाली निर्माण केली आहे, तर त्या दृष्टिकोनातून देखील आपलं प्रकल्प एक आता अलीकडेच मंजूर झालेला आहे. आपल्या मराठी भाषा विभागाचे माननीय सचिव कुलकर्णी सर यांनीच पुढाकार घेऊन तो प्रकल्प आता आपला मार्गी लागलेला आहे आणि आता त्याचं काम थोडक्यात आता सुरू होईल 1-2 महिन्यामध्ये. तर तो AIच्या दृष्टिकोनातूनच आपण तो प्रकल्प केलेला आहे, तर त्यामुळे आमचा तिथे अगदी भरीव योगदान AI समृद्ध करण्यामध्ये आमच्या भाषा संचालनालयाचं असणार आहे. आपण कायदे आणि संविधान याचा असं आकडेवारीत जर मोजायचं म्हटलं तर आपण आत्तापर्यंत संविधानाच्या जवळजवळ 8वी आवृत्ती आता आपली येऊ घातलेली आहे.
त्या प्रश्नाकडे येणारच होतं की संविधानाच्या आत्तापर्यंत किती आवृत्त्या निघाल्या आणि आता ते किती अद्ययावत झालेलं आहे.
बरोबर.
किंवा हे जे केंद्राचे कायदे आहेत तर मग ते लोकांसाठी किती उपलब्ध झालेले आहेत आत्तापर्यंत.
साहजिक आहे हा प्रश्न येणारच. म्हणा संविधानाची मराठी आवृत्ती तर आपली 1979 सालीच पहिली भाषा संचालनाने काढली होती. 1979 पासून जवळजवळ आत्तापर्यंत आपल्या 7 आवृत्त्या, त्यातल्या मध्ये मध्ये काही पुनर्मुद्रणाच्या आवृत्त्या आहेत, जोडपत्रासहच्या आवृत्त्या आहेत, अशा आवृत्त्या आपण काढल्या. आणि त्या 2014 साली आपली जी आवृत्ती आहे ती द्विभाषी होती. हा प्रयोग तर फार यशस्वी झाला. म्हणजे एका पानावरती डाव्या बाजूच्या पानावरती इंग्रजी भाषेत आणि त्याचा चपकल अनुवाद उजव्या बाजूच्या पानावर मराठी भाषेत. आणि ती अभ्यासकांना इतकी उपयुक्त, म्हणजे वकिलांना, अधिवक्त्यांना, न्यायाधीशांना, सगळ्यांनाच ती अतिशय
लगेच मिळते,
लगेच तिथल्या तिथे उपयुक्त. आणि लोकांनी ती खूप गाजली. आणि मग आता आपल्या द्विभाषी प्रतच येतात. आणि 2014 साली आवृत्ती जी आली ती 98व्या घटना दुरुस्तीपर्यंत त्याच्यामध्ये भाषांतर केलेलं होतं. त्यानंतर आता जी येऊ घातलेली आहे 8वी आवृत्ती ती, त्यामध्ये 106व्या घटना दुरुस्तीपर्यंतचं ज्या संविधान सुधारणा त्या बसवून आपण आता ही 8वी आवृत्ती आपली तयारच आहे. अंतिम छपाई फक्त तिची आता बाकी आहे आणि मग आपण त्याचं अनावरणही लवकरच करणार आहोत. आणि केंद्रीय कायद्यांचं म्हणाल तर साधारण 204 केंद्रीय अधिनियम, ही जी मगाशी तुम्हाला प्रक्रिया सांगितली राष्ट्रपतींची, यांची सही हे ते, त्या सगळ्या प्रक्रियेतनं पार पडून 204 अधिनियम आपले झालेले आहेत. आणि हे अधिनियम आपण भाषा संचालनालयाच्या संकेतस्थळावरती लोकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिलेले आहेत. मराठी भाषा विभागाच्या संकेतस्थळावर हे लोकांना उपयोगी पडणारे कायदे आहेत, ते विनामूल्य तिथं उपलब्ध आहेत. आणि त्याची जर तुम्हाला कागदी प्रत हवी असेल तर ती शासकीय मुद्रणालयांच्या विक्री केंद्रांमध्ये तुम्हाला अगदी कमी दरामध्ये ती उपलब्ध होऊ शकते.
गोसावी सर, आपण म्हणालात की सगळे हे जे कायदे आहेत किंवा संविधान आहे हे उपलब्ध आहे संकेतस्थळावर, तर ह्या कोणत्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे याविषयी जरा सांगाल.
आपल्याला सर्वांना हे उपलब्ध आहेत, अगदी विनामूल्य उपलब्ध आहेत. आपण जर गुगलवरती गेलात आणि भाषा संचालनालय असं जर आपण तिथे टंकन केलं किंवा टाईप केलं तर तिथे आपल्याला पहिलंच जे संकेतस्थळ आहे ते डिरेक्टोरेट ऑफ लँग्वेजेस यांचं येईल, म्हणजे भाषा संचालनालय. त्या संकेतस्थळाचं नाव आहे directorate.marathi.gov.in. ह्या संकेतस्थळावरती गेलात की समोरच तुम्हाला केंद्राचे अधिनियम, राज्याचे अधिनियम, भारताचे संविधान ह्या सगळ्या प्रकारचे दस्तऐवज तिथं विनाशुल्क PDFs त्याच्या उपलब्ध आहेत. त्या तुम्ही उतरवून घेऊ शकता आणि वापरू शकता.
हां, ऑनलाईन असल्यामुळे तळागाळात अगदी कानाकोपऱ्यातही ती उपलब्ध होऊ शकते. तर हा खूप चांगला उपक्रम आणि खूप मेहनतीचा उपक्रम आहे आणि तो कार्यान्वित होतोय आणि त्याच्यावर वारंवार तुम्ही मेहनत घेताय, तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि लोकांना त्याचा नक्कीच उपयोग होईल. सर, आपण इथं आलात आणि भाषा संचालनालयामार्फत संविधान आणि केंद्राचे जे कायदे मराठीमध्ये करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्याविषयी आम्हाला उपयुक्त माहिती सांगितलीत, याबद्दल खूप खूप मी आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद.
धन्यवाद.
श्रोते हो, आपली या कार्यक्रमाविषयीची मतं, सूचना आणि अभिप्राय आम्हाला aplimarathi210@gmail.com अर्थात aplimarathi210@gmail.com या पत्त्यावर जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढल्या रविवारी सकाळी 7:25. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली.